जय महाराष्ट्र। सत्तेसाठी पक्ष बदलणाऱ्यांना आणि नगराध्यक्ष असूनही प्रभागाकडे पाठ फिरवणाऱ्यांना आता त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे। लोकनेते अर्जुन भाऊ खोतकर, युवा नेते अभिमन्यू खोतकर आणि ज्येष्ठ नेते भास्करराव आंबेकर यांची ताकद ज्यांच्या पाठीशी आहे असे आपले निष्ठवंत उमेदवार निखिल भाऊ पगारे आणि दर्शनाताई खोतकर मैदानात आहेत। सोबत आहेत अमोल ठाकूर आणि किशोर पांगरकर। गद्दारांना गाळा आणि धनुष्यबाण निवडा, फायनल विजयी करा।
धन्यवाद।